शुक्ल बायबल आमुक आज असं शिकाळे की जेत्यार एक दू माणूस मरतलु तेत्यार तीन टेमे तेर धड मरे औ तेर जीव मरतलु नी तेर जीव यू स्वर्गमा नी तेत्यार आठमा जातलु तेर जीव जलम ने जलम एक वारू जागे रोहतलु नी तेत्यार भूतडा साते खूप तकलीफमा रोहतलु दुई भातीन जागू छे तीन जागे जीव जातलु किंवा दुई वाट छे येशुईनी दुई वाटे बद्दल असं कहतलु की साकेडली झोपलु छे एने सावेडली वाट छे ची वाट मोरने जागे ली जातली छे घणा सवटा माणसे इन वाटे जाणे बाजर्या साकेडली वाट एने झोपलु भी छे ची जीवने जागे ली जातली वाट छे ची वाट मोरने जागे ली जाणे छे घणा सवटा माणसे इन वाटे जाणे बाजर्या साकेडली वाट एने झोपलु भी छे ची जीवने जागे ली जाणाय वाट छे घण थोडा माणसे इन वाटे पर ली जातला एने इन वाटे पर जातला देखाये इना करता येशु कोये की वाट एकूच छे मार भाईसो इना जोगोमा दुई वाट छे एक वाट खराब छे एने एक वाट वारू छे घण पहला गोथा इन वाटे पर माणसे चालने बाजर्या असच नांडा पुर्या काजे भी मालम छे की चोरी करनु लढाई कसा करनु कसी रीस लागे कसा तेरी वात मुडनु तेत्यार ते डहा होय जातला ती बी ते भानगडी लढाई करतला चोरी करनु माणू मारने मन पिने एने छिनाव करतला असली वात से करतला यो एक खराब वाटे पर चालने छे इन वाटे पर एक जलम ने जलम सजा करने जातला जे माणसे इन वाटे पर जासे ते कधी नी जीवे एक ही दुसरी वाट करीन असली वाट छे चीन आनली वाट अपनु काजे स्वर्गमा लावे स्वर्गमा पापी माणसन जीव नी होय चा रडनो नी होय त्रास नी होय चा मांदवाड नी होय चा मरनो नी होय काय काय बी वात नी होय नुसत वारली वात चाच हे चा भगवान छे आमु काजे भावणे करीन एने उकळणे करीन औते चू अपनी कावजी तिने जागा पर लेसे तेत्यार भाईसो तुमु काजे स्वर्गमा जाणे जुवे तेत्यार तुमु एक वाट निवाडणु जुवे की जी वाट तुमु काजे इन जागा पर ली जासे येशु कहलू वाट वारू जीवन मीच हे मार साते नी आवे ती भगवानांचा जाता नी आवे करीन ते नुसत मालिक येशु ख्रिस्तच एक वाट छे दुसरी एक बी नी होय तुमरी ममता छे की आमु स्वर्गमा जाणे तेत्यार तुमु भगवान पर भरसू राखजू तेर नेम पावू औ तेर वचन पावणू तुमु तेर पसव जाणू जुवे नी तेत्यार तिना काजे बुलावणू जुवे तेर नेम पावणू जुवे तेर प्रार्थना करणू जुवे मालिक येशु काजे तुमरा पापन तेर पर लेणू करीन तेत्यार मालिक येशु तुमरु स्वीकार कर हे औते बी चू तुमु काजे मदत करसे औते तुमु मर जासे ती बी तुमु काजे स्वर्गमा लेसे।